विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार रेबीज मुक्त पुण्यासाठी आजपासून पुढील 15 दिवस लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. जागतिक रेबीज लसीकरण दिवस 28 सप्टेंबर रोजी पाळला जातो. त्यानिमित्त भटक्या मोकाट आणि पाळीव कुत्र्यांसाठी पुणे मनपा श्वानपथक युनिव्हर्सल अॅनिमल वेलफेअर सोसायटी या संस्थांमार्फत मोफत रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार महापालिकेनं यावर्षी एप्रिल ते जुलै या 4 महिन्यात 18,824 भटके आणि मोकाट कुत्री पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे, तर 3,145 भटक्या कुत्र्यांना रेबीजची लस देण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात 64,730 भटक्या कुत्र्यांना रेबीजचं लसीकरण करण्यात आलं असल्याची माहिती महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सारिका फुंडे यांनी दिली. पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची यशस्वी वाटचाल सुरू असून संघ सातत्यानं दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनीही संघाला सहकार्य करणं गरजेचं आहे असं मत पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी 65व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना व्यक्त केलं. गेल्या आर्थिक वर्षाचं व्यापारी आणि नफा तोटा पत्रक, नफा वाटणी, वार्षिक तसंच लेखापरीक्षण अहवाल आणि अंदाजपत्रक यावेळी सादर करण्यात आलं. नवीन दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादनांकरता आधुनिक यंत्रांसह प्रकल्प उभारणी आणि नवीन प्रशासकीय इमारत बांधणं, दूध पुरवठा बंद असलेल्या संस्थांचं सभासदत्व रद्द करणं, लेखापरीक्षकांची नेमणूक आदी निर्णय सभेत घेण्यात आले. या आर्थिक वर्षात संघाला 3,01,57,000 रुपये निव्वळ नफा झाला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवण्यात आलेल्या चतुर्थ माझी वसुंधरा अभियानात 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या अमृत गटात पिंपरी चिंचवड महापालिकेनं 8 कोटी रुपयांचं प्रथम पारितोषिक मिळवलं. विद्युत वाहनांना प्रोत्साहन, नदी तळी आणि नाले यांचं पुनर्जीवीकरण, रोपवाटिकांची निर्मिती, जुन्या हरित क्षेत्रांचं संवर्धन आणि देखभाल या निकषांवर हे पारितोषिक देण्यात आलं. जागतिक पर्यटन दिनानिमित्त राज्याचं पर्यटन संचालनालय आणि परभन्ना फाउंडेशन यांच्याद्वारे आयोजित 3रा राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात मायेचं पांघरुण या लघुपटानं तर सितार मेकर ऑफ मिरज या माहितीपटानं काल बाजी मारली. लघुपट, माहितीपट, व्हीलॉग अशा 3 प्रकारात हा महोत्सव झाला. पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पर्यटन तज्ज्ञ डॉ विश्वास केळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र पर्यटन विशेष ठरलेल्या मायेचं पांघरुणला 10,000 रोख पारितोषिक आणि इतर सर्व विजेत्यांना मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. हवामानाचा शहरातील विविध घटकांवर होणारा परिणाम लक्षात घेता विविध उपाययोजना आणि उपक्रम राबवण्याच्या दृष्टीनं महापालिकेनं हवामान विषयाला विशेष स्थान दिलं असून महापालिकेच्या पुढील वार्षिक अंदाजपत्रकामध्ये हवामान अंदाजपत्रकाचा स्वतंत्रपणे समावेश करण्यात येत आहे अशी माहिती प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. हवामान अंदाजपत्रकाबद्दल माहिती देताना महापालिकेचे वित्त संचालक प्रवीण जैन म्हणाले की हवामान अंदाजपत्रक संकल्पनेसंदर्भात खासगी संस्थेमार्फत अभ्यास करण्यात येऊन सूचना घेण्यात आल्या आहेत. हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका डॉ अर्चना सहकारी यांचं गायन तसंच ओडिशी नृत्यांगना मौमिता वत्स घोष यांच्या नृत्य सादरीकरणानं पुणेकर रसिकांना काल अनोख्या मैफिलीचा आनंद घेता आला. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालयातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ गायक पंडित सुहास व्यास यावेळी प्रामुख्यानं उपस्थित होते. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या 95व्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांद्वारे त्यांचं स्मरण करण्यात येत आहे. 28 सप्टेंबर 1929 रोजी जन्मलेल्या लतादिदींचा आवाज 70 वर्षांहून अधिक काळातील उल्लेखनीय कारकिर्द आणि विविध भाषांमधील 25,000 अधिक गाण्यांचा विस्मयकारक संग्रह यासह कलाकारांच्या नवीन पिढ्यांना प्रेरणा देत आहे. लतादिदींचं 6 फेब्रुवारी 2022 या दिवशी मुंबईत निधन झालं. येरवडा परिसरातील मिठाईच्या दुकानाचं कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि 2.5 किलो आंबा बर्फी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत मिठाई विक्रेते सैतानसिंग देवडा यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कानपूर कसोटीत आज दुसऱ्या दिवशी पावसामुळे एकही चेंडू टाकता आला नाही. प्रथम फलंदाजी करताना पाहुणा बांगलादेश संघ अद्याप 3 गडी बाद 107 धावांवर आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.